बिस्ट्रो में लंच
मिथक एसन इम बिस्ट्रो
अन्ना एक छोटा बिस्ट्रो जाती है और एक सैंडविच और पानी का ऑर्डर देती है
अन्ना बेसुख्त एन क्लाइनस बिस्ट्रो उन बेस्टेल्ट एन सैंडविच उन एन वासा
वो वेटर से दिन के मेन्यू के बारे में बात करती है
Sie spricht mit dem Kellner über das Tagesmenü.
वेटर फल का रस सुझाता है
Der Kellner empfiehlt den Fruchtsaft.
अन्ना भी फल का रस ऑर्डर करती है
Anna bestellt auch den Fruchtsaft.
बिस्ट्रो आरामदायक और साफ है
Das Bistro ist gemütlich und sauber.
अन्ना अपना लंच का आनंद लेती है
Anna genießt ihr Mittagessen.
सैंडविच बहुत स्वादिष्ट है
Das Sandwich ist sehr lecker.
फल का रस ताज़ा है
Der Fruchtsaft ist frisch.
अन्ना मुस्कुराती है
Anna lächelt.
खाने के बाद वो वेटर को धन्यवाद देती है
Nach dem Essen dankt sie dem Kellner.
वो बिल का भुगतान करती है
Sie zahlt die Rechnung.
अन्ना बिस्ट्रो छोड़ देती है
Anna verlässt das Bistro.
वो फिर आना चाहती है
Sie möchte wieder kommen.
खाना अद्भुत था
Das Essen war wunderbar.
अन्ना दरवाजा बंद कर देती है
Anna schließt die Tür hinter sich.
वो संतुष्ट महसूस करती है
Sie fühlt sich zufrieden.
अन्ना धीरे धीरे सड़क पर चलती है
Anna geht langsam die Straße hinunter.
दिन सफल रहा
Der Tag war ein Erfolg.
परिवार श्वार्ट्स के साथ ईस्टर
Ostern bei Familie Schwarz.
परिवार श्वार्ट्स ईस्टर के लिए तैयारी कर रहा है
Die Familie Schwarz bereitet sich auf das Osterfest vor.
वे अंडे रंगते हैं एक ईस्टर केक बेक करते हैं और एक बड़े पारिवारिक भोजन की योजना बनाते हैं
Sie färben Eier, backen einen Osterkuchen und planen ein großes Familienessen.
दोस्त और परिवार दिन का जश्न मनाने के लिए इकट्ठा होते हैं
Freunde und Familie kommen zusammen, um den Tag zu feiern.
शीर्षक मार्टिन की सुबह की दिनचर्या
Titel: Martins Morgenroutine.
विवरण मार्टिन अपनी सामान्य सुबह का वर्णन करता है वो उठता है नाश्ता करता है समाचार पढ़ता है काम पर जाता है और अपने दिन की योजना बनाता है
Beschreibung: Martin beschreibt seinen typischen Morgen. Er steht auf, frühstückt, liest die Nachrichten, geht zur Arbeit und plant seinen Tag.
पाठक उसके दिन के आदतों और लक्ष्यों के बारे में जानता है
Der Leser erfährt von seinen Gewohnheiten und Zielen für den Tag.
अंतर्सांस्कृतिक डिनर
Ein interkulturelles Abendessen.
अंतर्राष्ट्रीय मेहमानों के साथ एक डिनर में पीटर ने संस्कृतियों की विविधता देखी
Bei einem Abendessen mit internationalen Gästen erlebt Peter die Vielfalt der Kulturen.
वो विभिन्न संस्कृतियों में इशारों और शब्दों के चयन का महत्व समझता है और दिलचस्प वार्तालाप करता है
Er lernt die Bedeutung von Gesten und Wortwahl in unterschiedlichen Kulturen kennen und führt interessante Gespräche.
सम्मेलन में औपचारिक अभिवादन
Formelle Grußformeln auf der Konferenz.
एक अंतर्राष्ट्रीय सम्मेलन में जोहाना विभिन्न अभिवादन और विदाई के तरीके सीखती है
Auf einer internationalen Konferenz lernt Johanna verschiedene Begrüßungs- und Abschiedsformeln kennen.
वो औपचारिक और अनौपचारिक अभिव्यक्तियों के रंग और सांस्कृतिक अर्थों पर चर्चा करती है
Sie diskutiert die Nuancen und kulturellen Bedeutungen von formellen und informellen Redewendungen.
जोहाना सम्मेलन का आरंभ एक गर्मजोशी भरे स्वागत के साथ करती है
Johanna beginnt die Konferenz mit einem herzlichen Willkommen.
प्रतिभागी कई अलग अलग देशों से आते हैं
Die Teilnehmer sind aus vielen verschiedenen Ländern.
जोहाना सांस्कृतिक आदान प्रदान पर खुश होती है
Johanna freut sich über den kulturellen Austausch.
पहले दिन वो विभिन्न भाषाओं में स्वागत प्रस्तुत करती है
Am ersten Tag präsentiert sie die Begrüßung in verschiedenen Sprachen.
कई प्रतिनिधि अपनी पारंपरिक अभिवादन साझा करते हैं
Viele Delegierte teilen ihre traditionellen Begrüßungen.
वातावरण उत्सुकता और जिज्ञासा से भरा है
Die Atmosphäre ist voller Vorfreude und Neugier.
दोपहर में औपचारिक अभिवादन के लिए कार्यशालाएं आयोजित की जाती हैं
Am Nachmittag gibt es Workshops zu formellen Grußformeln.
जोहाना शिष्टाचार की महत्ता पर एक व्याख्यान देती है
Johanna hält einen Vortrag über die Wichtigkeit von Höflichkeit.
चर्चाएं प्रेरक और सूचनात्मक होती हैं
Die Diskussionen sind anregend und informativ.
शाम को एक भव्य भोज का आयोजन होता है
Am Abend gibt es ein festliches Bankett.
सर्वत्र अतिथि सत्कार महसूस किया जाता है
Allgemeine Gastfreundschaft ist spürbar.
रातें प्रेरणादायक वार्तालापों से भरी होती हैं।
Die Abende sind voller anregender Gespräche.
अंतिम दिन सम्मेलन एक सुंदर विदाई के साथ समाप्त होता है।
Am letzten Tag wird die Konferenz mit einem schönen Abschied beendet.
प्रत्येक प्रतिभागी को एक छोटा स्मृति चिन्ह मिलता है।
Jeder Teilnehmer erhält ein kleines Andenken.
सभी प्रेरणादायक अनुभव के लिए आभारी हैं।
Alle sind dankbar für die inspirierende Erfahrung.
Johanna एक मधुर मुस्कान के साथ विदा लेती है।
Johanna verabschiedet sich mit einem herzlichen Lächeln.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.